नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सांजे अस्तंत बंगालांतल्या हुगळी जिल्ल्यात सिंगूर हांगा 830 कोटी रुपयां परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वेंचणुके खातीर आयज उमेदवारी अर्ज करतले दाखल. छत्तीसगडांतल्या विजापूर जिल्ल्यांत जाल्ल्या फारपेटांत 4 बायल माओवाद्यां सयत 6 माओवाद्यांक मरण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रंप हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां शांतीकाय मंडळांत आस्पावीत जावपा खातीर आपोवणें धाडलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आपोवणे वेल्यान संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायद अल नाहयान आयज येतले भारताच्या अधिकृत दौऱ्यार. आनी भारत आनी न्यूझीलंड पंगडा मदीं काल राती इंदोरांत जाल्ल्या 3र्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळांत न्यूझीलंडान भारताक 41 धावणांनी हारयले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सांजे अस्तंत बंगालांतल्या हुगळी जिल्ल्यांत सिंगूर हांगा 830 कोटी रुपयां परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें. विकसीत भारताच्या सपनांत उदेंत भारताच्या उदरगतीक प्राधान्य दिलां अशें प्रधानमंत्र्यांनी एका भौशीक सभेंत उलयतना सांगलें. केंद्र सरकार ह्या ध्येयाकडेन सेगीत काम करीत आसा अशेंय तांणी सांगलें. अस्तंत बंगालांत मुळाव्यो सुविधा आनी जोडणी घटमूट करपा खातीर जायते प्रकल्प राबयल्यात. देशांतली पयली वंदे भारत स्लीपर ट्रेन शेनवारा अस्तंत बंगालांतल्यान सुरू जाली, तर राज्यांत बरे तरेन अमृत भारत एक्सप्रेस सेवा मेळटा अशें तांणी सांगलें. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कोलकाता ते दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल, वाराणसी आनी तामिळनाडूंतल्या तांबरमाक जोडपी आनी 3 अमृत भारत एक्सप्रेस गाडयांक पांचो बावटो दाखयलो. बंदरां आनी भितुरल्या उदका मार्गाकडेन संबंधीत प्रकल्प राज्यांत उत्पादन वेपार हांचे केंद्र जावपाक मजत करतले, तशेंच रोजगार निर्माणाच्यो संदी लेगीत हेरवरवी तयार जातल्यो अशेंय तांणी सांगलें. प्रधानमंत्र्यांनी बालागडांत विस्तारीत बंदर प्रवेशद्वार प्रणालीचो बुन्यादी फातर बसयलो. कोलकातांत हुगळी न्हंयचेर देगेर पर्यावरणाक अनुकूल शारी न्हंय येरादारी आनी पर्यटनाक चालना दिवपा खातीर प्रधानमंत्र्यांनी कोलकातांत अत्याधुनीक इलेक्ट्रीक कॅटामरनचें उक्तावण केलें. ह्या उपक्रमांचो शेतकार, नुस्तेमार, ल्हान वेपारी आनी येरादारीक लाव जातलो अशें प्रधानमंत्र्यांनी हे वेळार सांगलें. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वेंचणुके खातीर आयज उमेदवारी अर्ज दाखल करतले. पक्षाचे राष्ट्रीय वेंचणूक अधिकारी आनी खासदार के लक्ष्मण हांणी जाहीर केल्ल्या वेंचणूक कार्यावळी प्रमाण दनपारां 2 ते 4 मजगतीं उमेदवारी अर्ज दाखल करपाक मेळटले. पुराय वेंचणूक प्रक्रिया नवी दिल्लींतल्या पक्षाच्या मुख्यालयांत जातली. वेंचणूक कार्यावळी प्रमाण सांजे 4 ते 5 मजगतीं उमेदवारी अर्जांची छाननी जातली. त्या उपरांत सांजे 6 मेरेन उमेदवारी अर्ज फाटीं घेवपाक मेळटले. उमेदवारी प्रक्रिया पुराय जाल्या उपरांत गरज पडल्यार फाल्यां मतदान जातलें. त्या उपरांत नव्या भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची अधिकृत घोशणा जातली. भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेचे आनी राज्य परिषदांचे प्रतिनिधी आशिल्ल्या वेंचणूक मंडळावरवीं भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड जाता. छत्तीसगडांतल्या बिजापूर जिल्ल्यांत जाल्ल्या फारपेटांत 4 बायल माओवाद्यां सयत 6 माओवाद्यांक मरण आयलें. दिलीप बेडजा, माडवी खोसा, लाखी मडकम आनी राधा अशी ह्या फारपेटांत मरण आयिल्ल्या 4 माओवाद्यांची नांवां आसात, तर दोगांची वळख अजून कळूंक ना अशें अधिकाऱ्यांनी सांगलें. दिलीप बेडजा हो इंद्रावती राखीव आनी राष्ट्रीय उद्यान परिसरांत बरोच तेपासावन सक्रीय आशिल्लो आनी राज्या आड हिंसक मोहीम राबयतालो. जिल्लो राखीव गार्ड कोब्रा आनी खासा कार्यदळाच्या जोड पथकान केल्ल्या ह्या कारवायेक लागून ह्या वाठारांतल्या माओवादी कारवायांक व्हड धक्को बसला. हे कारवायेंत 2 AK-47 रायफल, 1 इन्सान रायफल, 2 .303 रायफल आनी 6 ग्रेनेड सयत व्हड प्रमाणांत शस्त्रास्त्रां लेगीत जप्त केल्यात. मुखेलमंत्री विष्णुदेव साई हांणी माओवाद्यांक हिंसाचार सोडपाचें आवाहन केलें. सरकार न्याय, सुरक्षा आनी सन्मानान पुनर्वसन करपा खातीर पुरायपणान वचनबद्ध आसा अशें तांणी एका सोशल मिडिया वयल्या पोस्टांत म्हळां. संवसारीक आर्थीक मंचाची 56वी वर्सुकी बसका आयज स्वित्झर्लंडांतल्या दावोस शारांत सुरू जाता. 3000 परस चड जागतीक फुडारी हाजीर आसतले. 5 दिसांच्या परिशदेंत 100 परस चड भारतीय CEO आनी सरकारी शिश्टमंडळ हे बसकेंत वांटो घेतले. अश्विनी वैष्णव, प्रल्हाद जोशी आनी के राममोहन नायडू हांच्या सयत वरिश्ठ केंद्रीय मंत्री उपस्थित रावपाची आस्त आसा. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, झारखंड हांचे मुखेलमंत्री गुंतवणूकदारांक आपापल्या राज्यांतल्या वेवसायीक संदींविशीं प्रदर्शन करतले. कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, तेलंगणा ह्या सारख्या वेगवेगळ्या राज्य सरकारांतले मंटपूय हाजीर आसतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई! भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आसामातल्या नागांव जिल्ह्यातल्या कालियाबोर हांगा 6,950 कोटी रुपयांपरस चड मोलाच्या काजीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची बुन्याद घाली। 86 किलोमीटर लांबायेचो काजीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प हो पर्यावरणाची जाणविकाय आशिल्लो राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आसा। तातूंत 35 किलोमीटर उंचायेचो रानजीव मार्ग आसतलो जो काजीरंगा राष्ट्रीय उद्यानांतल्यान वतलो। उद्यानाच्या गिरेस्त जैवविविधतेची राखण सुनिश्चित करताना प्रादेशिक जोडणी सुदारपाचो ह्या प्रकल्पाचो हेत आसा। काजीरंगा फकत राष्ट्रीय उद्यान न्हय तर आसामाचो जीव आसा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां। युनेस्कोन काजीरंगाक संवसारीक दायज स्थळ म्हूण मान्यताय दिला अशेंय तांणी सांगले। फाटल्या वर्सांनी काजीरंगातल्या पर्यटकांचो आंकडो स्थिरपणान वाडत आसा अशेंय मोदी हांणी उलयतना सांगला।
भारत की बायोडायव्हर्सिटी का एक अनमोल रत्न भी है। यूनेस्को ने इसे वर्ल्ड हेरिटेज साइट का दर्जा दिया है। काजीरंगा और यहाँ के वन्य जीवों को बचाना केवल पर्यावरण की रक्षा नहीं है, यह हमारा दायित्व भी है।
आसामातले भाजपा सरकार घुसखोरीचेर मात करता, राना सांबाळटा, धार्मिक सांस्कृतिक आणि इतिहासिक थळांची राखण करता अशेंय प्रधानमंत्र्यांनी सांगले। एक पेड माके ना मोहिमेखाला आता मेरेन 260 कोटी परस चड झाडां लायल्यात अशेंय तांणी हे वेळार म्हळे।
आज असम में बीजेपी सरकार घुसपैठ से निपट रही है। जिस प्रकार हमारे जंगलों को, ऐतिहासिक सांस्कृतिक स्थलों को, आप लोगों की जमीनों को अवैध कब्जों से मुक्त कर रही है, उसकी आज बहुत प्रशंसा हो रही है।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां शांतीकाय मंडळांत आस्पावीत जावपा खातीर आपोवणें धाडला। हें मंडळ गाझात कायमस्वरुपी शांतीकाय प्रस्थापीत करपा खातीर काम करतले। भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर हांणी डॉनाल्ड ट्रम्प हांणी हे संदर्भात प्रधानमंत्री मोदी हांकां एक बरयल्ले पत्र सोशल मिडियाचेर शेअर केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आपोवणेवेल्यान संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायद अल नाहयान आयज भारताचे अधिकृत भेटेर येतले। भारत युएई व्यापक धोरणात्मक भागीदारी मुखार व्हरपाची आनी परस्पर हितसंबंध आशिल्ल्या प्रादेशिक आनी जागतिक प्रस्नांचेर विचारांचे आदान प्रदान करपाची संद दोनी फुडारांक मेळटली अशी आस्त आसा। घरमंत्री अमित शाह हांणी आयज एनडीआरएफ म्हळ्यार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळाच्या थापणूक दिसा निमतान परबी भेटयल्या। संकश्टा वेळार एनडीआरएफ हो देशाचो आधार खांब आसा अशें तांणी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां। आपत्ती प्रतिरोधक राष्ट्र निर्माण करपाच्या सरकाराच्या संकल्पाक साकार करपा खातीर एनडीआरएफ एक म्हत्वाची भुमिका वठयता अशें घरमंत्र्यांनी सांगले। हेरांच्या सुरक्षे खातीर आपले प्राण ओपपी सगळ्या शहीदांक घरमंत्री अमित शाह हांणी आर्गां ओपल्या। हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाबात दाट धुके पडटले असो अदमास उक्तायला। उत्तर प्रदेश, अस्तंत बंगालातलो तराई वाठार, सिक्कीम हांगाय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा। फाल्यां मेरेन हिमाचल प्रदेशांत थंड ल्हारांचोय अदमास हवामान खात्यान उक्तायला। फुडल्या 3 दिसांत पुराय उदेंत भारतांत उण्यांत उणें तापमान सुमार 2-3 अंश सेल्सियस लवलव वाडटले असोय अदमास हवामान खात्यान उक्तायला। भारत आणि न्यूझीलंड पंगडामध्ये काल राती इंदुरात झालेल्या एका दिवसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेतल्या तिसऱ्या आणि निमण्या खेळात न्यूझीलंडान भारताक 41 धावणांनी हरयले। पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंडान निर्णायक खेळात निर्धारित 50 षटकात 8 बाद 337 धावण्यो केल्ल्यो। उपरांत येजमान भारताक 46 षटकात फकत 296 धावण्यो करप शक्य जाले। विराट कोहलीन बेस बरो खेळ करताना शेकडो मारिल्लो। न्यूझीलंडान हे खेळामाळेत 2-1 अशे जैत मेळयले। आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सांजे अस्तंत बंगालांतल्या हुगळी जिल्ह्यांत सिंगूर हांगा 830 कोटी रुपयांपरस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें। भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वेंचणुके खातीर आयज उमेदवारी अर्ज करतले दाखल। छत्तीसगडांतल्या बिजापूर जिल्ह्यांत जाल्ल्या फारपेटांत 4 बायल माओवाद्यांसयत 6 माओवाद्यांक मरण। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां शांतीकाय मंडळांत आस्पावीत जावपा खातीर आपोवणें धाडलां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आपोवणें वयल्यान संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायद अल नाहयान आयज येतले भारताच्या अधिकृत भेटेर। आनी भारत आनी न्यूझीलंड पंगडा मदीं काल इंदुरांत जाल्ल्या तिसऱ्या आणि निमण्या खेळात न्यूझीलंडान भारताक 41 धावणांनी हरयले. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबराबद्दल तुमकां ऐकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.